जखर्या अध्याय 12. इस्रायलाबद्दल परमेश्वराचे वचन, ज्याने आकाश विस्तारले आणि पृथ्वीचे पाय घातले, जो मनुष्याच्या आत त्यांच्या आत्म्याची निर्मिती करतो, तो परमेश्वर म्हणतो, पहा, मी यरुश्लेमेला तिच्या भोवतालच्या राष्ट्रांना गुंगी आणणारा प्याला बनवीन. यरुश्लेमेला वेढतील तेव्हा यहुदाचेही तसेच होईल. त्या दिवसात मी यरुश्लेमेला सर्व राष्ट्रांसाठी एक प्रचंड मोठ्या दगडाप्रमाणे करीन. तो त्या सर्वांना भारी होईल. जो त्या दगडाला उचलण्याचा प्रयत्न करील तो स्वतःच जखमी होईल. आणि जगातील सर्व राष्ट्रे यरुश्लेमच्या विरुद्ध लढावयास एकत्र येतील. पण त्या दिवसामध्ये मी घोड्याला भीतीने बिथरीन आणि त्यामुळे प्रत्येक घोडस्वाराचा गोंधळ उडेल. मी माझी कृपामय दृष्टी यहुदाच्या घराण्याकडे लावीन आणि मी शत्रूच्या प्रत्येक घोड्याला अंधळे करीन, असे परमेश्वर म्हणतो. मग यहुदाचे पुढारी आपापल्या मनात विचार करतील, यरुश्लेमेतील राहणारे रहिवासी त्यांचा देव, सैन्यांचा परमेश्वर याच्या ठाई माझे सामर्थ्य असे आहेत. त्या दिवसामध्ये मी यहुदाच्या पुढाऱ्यांना लाकडामधील आगीप्रमाणे बनवीन. वनव्यात उभे पीक जसे भस्मसात होते तसे ते त्यांच्या स्वभोवतीच्या सर्व शत्रूंचा नाश करतील. यरुश्लेमवासी पुन्हा आपल्या स्वतःच्या पूर्वीच्या जागी वसतील. परमेश्वर प्रथम यहुदांच्या तंबूंना वाचवील, म्हणजे यरुश्लेममधील राहणाऱ्यांचे आणि दाविदाच्या घराण्यातील लोकांचे गौरव यहुदापेक्षा मोठे होणार नाही. त्या दिवशी परमेश्वर यरुश्लेमेतील रहवाशांना वाचविल. त्यातील जो अतिदुर्बळ मनुष्य सुद्धा दाविदासारखा वीर बनेल आणि दाविदाच्या घराणे देवासमान होईल, म्हणजे ते परमेश्वराच्या दूताप्रमाणे पुढे चालणारे होतील. परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी यरुश्लेमशी युद्ध करण्यास आलेल्या राष्ट्रांना नाश करण्याचा मी निर्धार करीन. मी दाविदाच्या घराण्यातील आणि यरुश्लेममध्ये राहणाऱ्या लोकांत करुणेचा व दयेचा आत्मा होतीन. ज्यांनी एकाला भोसकले तेच माझ्याकडे बघतील आणि कष्टी होतील. आपला एकुलता एक मुलगा वारल्यावर अथवा पहिला मुलगा वारल्यावर एखाद्याला जेवढे दुःख होते तेवढेच दुःख त्यांना होईल. त्यावेळी यरुश्लेमची शोक कळा मिगदोनच्या सपाट भूमीत हदाद्रिमोनाच्या मृत्यूसमयी झालेल्या आक्रोशासारखी असेल. देश विलाप करील. प्रत्येक कुटुंब वेगळे वेगळे होतील, आक्रोश करतील. दाविदाच्या कुळातील पुरुष एकीकडे तर त्यांच्या स्त्रिया दुसरीकडे आकरदान करतील. नाथानाचे घराणे व त्यांच्या बायका देखील वेगवेगळ्या विलाप करतील. लेवी घराण्यातील पुरुष व स्त्रिया वेगळ्या वेगळ्या शोक करतील. शिमी घराण्यातील पुरुष व स्त्रिया वेगळ्या वेगळ्या शोक करतील. आणि इतर सर्व कुळांतील लोक व त्यांच्या स्त्रिया स्वतंत्रपणे शोक करतील.